मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मोपा हांगाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय केल्ल्या रेसिंग सर्किटाक भेट दिवन 14 आनी 15 फेब्रुवारीक आयोजित केल्ल्या F4 इंडियन वस्तादपणा खातीर चलिल्ल्या तयारीचो प्रत्यक्ष भेट दिवन नियाळ घेतलो. एक राज्य म्हण आमी टेलिमानस जिल्लो मानसीक आरोग्य कार्यावळ आनी मानसोपचार आनी मानवी वर्तन संस्था हांच्यातल्या अखंड समन्वयाच्या आधारार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात इम्प्रेस कार्यावळीवरवी एक निर्णायक पावल उबारला अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. कोंकणी भाशा मंडळान राजभाशा संचालनालय आनी गोंय NCERTच्या जोडपालवान 16 आनी 17 फेब्रुवारीक कोंकणी बाल साहित्य परिषदेचे आयोजन केलां. राष्ट्रीय एकत्रीत ऑन्कोलॉजी परिषद 12-13 फेब्रुवारी 2024 सावन एक्ट्रेक टाटा मेमोरियल सेंटर नवी मुंबय हांगा आयोजित केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुंबय टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलांत आयोजित केल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. राष्ट्रीय एकत्रीत ऑन्कोलॉजी परिषद 12-13 फेब्रुवारीक एक्ट्रेक टाटा मेमोरियल सेंटर नवी मुंबय हांगा आयोजित केल्या. आयुष मंत्रालयाच्या आधारान आणि CCRASच्या सहकार्यान ही परिषद घडून हाडटले. कॅन्सराचेर उपचार करपाक आधुनिक वैजकी आणि आयुष पद्धतीचे पुरावेचेर आधारिल्ले एकीकरण वाढप हो परिषदेचो मुखेल हेत असा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुंबय टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलांत आयोजित केल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिली. 3 दिसांच्या ह्या परिषदेत दोतोर संशोधक आणि धोरण निर्माते एकठांय येऊन एकत्रित कॅन्सर उपचाराची चौकटी क्लिनिकल संशोधन आणि भलायकी धोरणां हांचेर चर्चा करतले अशी माहिती तांणी दिल्या. गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले शास्त्रीय पुराव्याचेर आधारिल्ल्या आयुष पद्धतीक मुखेल प्रवाहात हाडपाक केंद्र सरकार कटिबद्ध असा. पारंपारीक गिन्यान आणि आधुनिक विज्ञान हांचे एकीकरण उपचार सोसपाची ताक वाढोवपाक आणि दुयेतीचे जिणेचो दर्जो सुधारपाक उपेगी पडू येता अशें टाटा मेमोरियल सेंटरचे आदले संचालक डॉ राजेंद्र बडैवे हांणी म्हळा.
अरे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी को बीइंग एज आयुर्वेदिक प्रैक्टिशनर मैं धन्यवाद देता हूँ क्योंकि सेंटर ऑफ एक्सीलेंस जो टाटा मेमोरियल सेंटर को जो है मोर देन 300 करोड़ रुपीज ये सेंटर ऑफ एक्सीलेंस मुंबई खोपोली में एस्टैब्लिश जो हो रहा है इससे डेफिनेटली इंटीग्रेशन के ऊपर या आयुर्वेदिक मेडिसिन के ऊपर रिसर्च होगा विच इज द रिसर्च बेस्ड मेडिसिन लोगों को मिलेगी. इसलिए भी मैं उनका धन्यवाद देता हूँ. गोवा में इस तरह से जो ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदा सेंटर आईया जो एस्टैब्लिश हुआ वहां पे हमने ऑलरेडी इंटीग्रेटेड ओपीडी ऑलरेडी हमने स्टार्ट कर चुके हैं अलोंग विद द टाटा वी आर डूइंग नाउ द आल्सो देयर इज अ टाई अप विद द गोवा मेडिकल कॉलेज.
कोंकणी भाशा मंडळान राजभाशा संचालनालय आणि गोय NCERTच्या जोडपालवान कोंकणी बाल साहित्य परिषदेचे आयोजन केला. 16 आनी 17 फेब्रुवारी असे 2 दिस ही परिषद जातली. आयज मडगांव हांगा जाल्ले पत्रकार परिषदेत कोंकणी भाशा मंडळाच्यो अध्यक्षा रत्नमाला दिवकार हांणी ही माहिती दिली. ह्या वेळार मंडळाचे सरचिटणीस मंगलदास भट संयोजक चेतन आचार्य आणि लिओनार्ड फर्नांडीस हाजीर आशिल्ले. 16 फेब्रुवारीक सकाळी 10 वरांचेर नामनेचे हिंदी लेखक प्रियवंत ह्या परिषदेचे उक्तावण करतले. उक्तावण कार्यावळी उपरांत दनपारा 12-1.5 वरां मेरेन परिषदेचे पहिले सत्र बाल साहित्यातले समकालीन विषय ह्या विषयाचेर आसतले. हाजीर आशिल्ल्यांक सुशील शुक्ल आणि सोनिका कौशिक मार्गदर्शन करतले. परिषदेच्या पहिल्या दिसा जेवणा उपरांत सुमार दनपारां 3-5 वरां मेरेन सुशील शुक्ल सोनिका कौशिक दिनेश मणेरकार जुजे लॉरेंझो नयना आडारकार आणि हर्षा शेटये हांच्या बाल साहित्याचे सादरीकरण जातले. 17 फेब्रुवारीक सकाळी 9:30-11:30 मेरेन शिक्षणाक बाल साहित्याची भूमिका ह्या विषयाचेर डॉ सुनीता मिश्रा डॉ नारायण देसाय आणि आरती मुथन्ना आपले विचार मांडतले. निमणे सत्रात सुमार दनपारा 11:30-1 मेरेन बाल साहित्यात चित्रकला प्रक्रिया आणि महत्व ह्या विषयाचेर चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि इंद्रप्रमित रॉय मार्गदर्शन करतले. हे परिषदेत शिक्षक साहित्य वांगडी हाजीर असतले. लेखक शिक्षक आणि बाल साहित्यात रुची आशिल्ल्यांक एकठांय हाडून शिक्षणात बाल साहित्याचे महत्व जाणून घेवप हो या कार्यावळीचो हेत असा अशी माहिती अध्यक्षा रत्नमाला दिवकर हांणी दिल्या. गोंय विधानमंडळ सचिवालयान गोंय विधीमंडळ मंचाच्या समन्वयान 13-21 फेब्रुवारी 2024 मेरेन PAC PUC हॉल विधानसभा संकुल पर्वरी हांगा 2025-2026 या विद्यार्थी संसद सर्तीचे आयोजन केला. विद्यार्थी वर्गामधी स्वयंशिस्त रुजप, अभिव्यक्ती अधिकार हेरांच्या मताबद्दल सहिष्णुताय, विद्यार्थी वर्गामधी वादविवाद सुदारप आणि लोकशाय जिणेच्या बऱ्या चढणुकांची जाणीव करून दिवपाच्या हेतान या सर्तीचे आयोजन केला. या सर्तीत राज्यातली 219 महाविद्यालयां वाटो घेतली. 13 फेब्रुवारी 2024 या दिसा सकाळी 10:30 वरांचेर गोय विधानसभाचे सभापती दोतोर गणेश गावकर हांचे हाजरीत सर्तीचे उक्तावण जातले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
परतून एक फाउट योकार. एक राज्य म्हण आम्ही टेलिमानस, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यावळ आणि मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था यांच्यातल्या अखंड समन्वयाच्या आधारावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात इम्प्रेस कार्यावळीवरी एक निर्णायक पाऊल उभारला असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगला.
की प्रत्येक वेगळ्या तरेन आरोग्य सेवा लोकांकडे पावूंक जाय, त्याचबरोबर गॅप एनालिसीस आमची चालू आहे. पॅरलेली आमकां एक महिनोभर लागतलो, त्याच्या मदीं मुख्यमंत्र्यांनी काय डायरेक्शन दिल्ले आसा आणि कितें कितें प्रत्येक हॉस्पिटलांत करपाक जाय, सिस्टमिकली हेल्थ डिपार्टमेंटान कितें करपाक जाय, ह्यो सगळ्या गोष्टी आमी लोकांपर्यंत आरोग्य सेवा वेगळ्या तरेन कशें पावूंक शकता. एम्ब्युलन्स केन्ना केन्ना गावना ते आमी सगळे आमी डिसिजन आयज घेतलेले की आमी सगळे एम्ब्युलन्सीस वील मर्ज विथ 108 सो दॅट अकाउंटेबिलिटी इज देअर.
मडगावातली कार्निवाल मिरवणूक आयतारा 15 फेब्रुवारीक जातली अशी माहिती मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी दिला. मडगावान होली स्पिरिट इगर्जेसावन ही मिरवणूक सुरू जातली आणि पालिका चौक मेरेन ती चालू उरतली. या उत्सवाची सगळी तयारी पुराय झाल्या अशी माहिती आयज आयतारा पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी दिली. मिरवणूक सांजवेळा 4 वरांचेर सुरू जावन 10 वरांमेरेन सोपची हे खातीर आम्ही सगळ्या तरेची जतनाय घेतल्या आणि मिरवणुकेत वाटो घेवपी लोकांकय अशी माहिती दिल्या असे ताणी ह्या वेळार सांगले. हे पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष बबिता नायक, मारगाव कार्निवाल समितीचे प्रभारी अध्यक्ष मिलाग्रीन गोम्स, मुखेल अधिकारी मधु नार्वेकार आणि हेर नगरसेवक हाजीर आशिल्ले. मिरवणुकीची रूपरेषा दितना शिरोडकर हांणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे, भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, भाजपा गोय अध्यक्ष दामोदर नायक, पर्यटन खात्याचे संचालक केदार नायक, आमदार विजय सरदेसाय, उल्हास तुयेकार आणि एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हाजीर आसतले अशी माहिती दिली. तशेंच मिरवणुकीच्या सुवातेर एम्ब्युलन्स उजो पालोवपी दळ तैनात आसतले अशें ताणी सांगले. मजगती दक्षिण गोयचे पुलीस अधीक्षक संतोष देसाय हांणी मिरवणुकीत वट्ट 200 पुलीस तैनात करतले अशी माहिती दिली. दनपारा उपरांत मिरवणूक मार्ग येरादारी खातीर बंद करतले आणि येरादारी दुसऱ्या मार्गाचेर वळयतले. कार्निवलाच्या वेगवेगळ्या सुवातेर खेळा कार्यावळी आयोजित करतात आणि थंय पुलीस तैनात आसतले अशें ताणी ह्या वेळार सांगले. गोवा क्रिकेट असोसिएशनाचे सांगे केपे सावड्डे विभागीय 14 वर्सा सकयल्या चल्यांच्या अध्यक्ष करंडक क्रिकेट सर्तीत न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूटान जैत मेळयला. निमण्या सामन्यात ताणी रिवणच्या उत्कर्ष हायस्कुलाक 8 विकेटींनी हरयले. ही मॅच मळकर्णेच्या एसके मैदानाचेर घडोवन हाडिल्ली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 34.4° सेल्सियस तर किमान तापमान 21° सेल्सियस इतलें नोंद जाला. केंद्रीय ट्रेड युनियनांनी दिल्ल्या राष्ट्रव्यापी संपाक तेको दिवन केंद्र आणि वेगवेगळ्या राज्यातल्या सरकारच्या कामगार विरोधी आणि शेतकार विरोधी धोरणांक खर विरोध आयज ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संघाच्या बॅनरा सकयल गोयच्या 12 संघटनांनी पणजे धरणे आंदोलन केले. ह्या वेळार पणजे कदंबा बस स्टँडार ते पणजे आझाद मैदाना मेरेन ह्या संपात वाटो घेतिल्ल्या संघटनांनी संबंधित धोरणाचो विरोध करीत रॅली काढली. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मोपा हांगाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर स्थापन केल्ल्या रेसिंग सर्किटाक भेट दिवन 14 आणि 15 फेब्रुवारीक आयोजित केल्ल्या F4 इंडियन वस्तादपणा खातीर चलिल्ल्या तयारीचो प्रत्यक्ष भेट दिवन नियाळ घेतलो. एक राज्य म्हण आम्ही टेलिमानस, जिल्हो मानसिक आरोग्य कार्यावळ आणि मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था यांच्याकडल्यान अखंड समन्वयाच्या आधारावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात इम्प्रेस कार्यावळीवरी एक निर्णायक पाऊल उभारला असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. कोकणी भाषा मंडळान राजभाषा संचालनालय आणि गोय एनसीआरटी हांच्या जोड पालवान 16 आणि 17 फेब्रुवारी कोकणी बाल साहित्य परिषदेचे आयोजन केला. राष्ट्रीय एकत्रित ऑन्कोलॉजी परिषद 12-13 फेब्रुवारीक एकट्रेक टाटा मेमोरियल सेंटर नवी मुंबई हांगा आयोजित केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुंबई टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलांत आयोजित केल्या पत्रकार परिषदे वेळार दिली. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तोवेर नमस्कार.
आकाशवाणी पणजी केंद्राच्या हादय चॅनला वेळान आम्ही उलयता. आयकपनो वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात वचूया चावडेर.